मंगणी ते पट होवे व्या ए मौका ना गवाई सजणी।